मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये नाईट लाईफ बद्दल बोलणं सुरू आहे आणि स्पेशली त्या लोकांच्या नाईट लाईफ बद्दल आपण बोलतो आहोत की ज्यांना नाईट शिफ्ट करावी लागते. नाईट शिफ्ट करणारी जी लोक असतात, जो व्यक्ती असतो, त्याला नाईट शिफ्ट करत असताना तुम्हाला रात्री जागं राहणं गरजेचं आहे आणि रात्री जागं राहत असताना तुम्हाला चहा कॉफी या सगळ्या पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे, नाही का? चहा आणि कॉफीचं अतिप्रमाण तुम्हाला खरंच त्रास देऊ शकतं याचं एक जागरूक उदाहरण तुम्हाला थोड्याच वेळात ऐकवणार आहे. थोड्याच वेळात चार ट्रॅक्स पण प्ले करतोय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.